Red FM MH935 सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात। और जैसे कि मैंने आपसे कहा था कि एक स्पेशल पर्सनालिटी मेरे साथ होगी, तो आशीष पवार है फिलहाल मेरे साथ ऑन MH935।
सो सध्या आता माझ्या सोबत MH935 वर आहेत आशीष पवार। आशीष हाय, गुड इवनिंग।
गुड इवनिंग सर,
कसा आहेस मित्र?
एकदम मजेत
यार, मजेतच राहा, तू असाच राहा। मला बरं, मला सांग कुठल्या हॉस्पिटल साठी तू एम्ब्युलन्स चालवतोस?
नाशिक महानगरपालिकेच्या सत्तूर मायक्रो हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल साठी मी एम्ब्युलन्स चालवतो।
ओके, आणि किती वर्षापासून चालवतोस तू?
वर्षापासून नाही पण कोविड आल्यापासून तरी चालवतोय।
सो कोविड आल्यापासून तू एम्ब्युलन्स चालवतोयस। बरं, मला सांग पहिला पेशंट तू हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास आणि तुझ्या एम्ब्युलन्स मध्ये तू त्यांना घेऊन गेला आहेस, काय एक्सपिरियन्स होता तेव्हाचा तुझा, त्याबद्दल काही सांग।
एक्सपिरियन्स माझा असा होता त्या टायमाला, मी ज्या टायमाला जे पेशंट बसवलं त्या टायमाला तो पेशंट फक्त सस्पेक्टेड होता किंवा म्हणजे याच्यात सिम्पटम जाणवत आहेत बो असं, तर त्याच्यानंतर मी त्याला ऍडमिट करून आलो, त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आलेला होता की पॉझिटिव्ह आहे बुवा पेशंट। तर त्या टायमाला म्हणजे अक्षरशः म्हणजे मला म्हणजे फक्त रंग वाटत माझ्या डोळ्यामध्ये, कारण तो पहिला पहिला मी पाहिला होता माझ्या, म्हणजे कोविड खूप ऐकलं होतं किंवा जगात चालू आहे पण मी स्वतः तो पहिल्यांदा पाहिला होता, त्याच्यामुळे फक्त रन माझं बाकी होतं फक्त। त्याच्यानंतर मध्ये त्या गाडीला हायपो वगैरे मारला पूर्णपणे, त्याच्यानंतर मग घरी गेले, पहिले आंघोळ गेली होती जेव्हा मी सस्पेक्टेड पेशंट सोडला घरी गेला, ती पहिले आंघोळ गेली पूर्णपणे आणि त्याच्यानंतर मग माझ्या परिवारात सोडणे म्हणजे बोलणं वगैरे केलं पूर्णपणे सॅनिटायझर वगैरे करून।
बातों का सिलसिला यूं ही चलता रहेगा, स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। अक्षय बरोबर, बजवाते रहो।